नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आसामांतल्या चराई देव मैदानाचो युनेस्कोच्या संवसारीक दायज थळा मदीं आसपाव केल्ल्यान ही आमचे खातीर गर्वाची गजाल आशिल्ल्याचें म्हळां. ते आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत राष्ट्राक संबोधीत करतना उलयताले. ह्या थळांच्या यादीत भारताचे हे 43वें थळ आनी पूर्वोत्तरातले पयले सांस्कृतीक संवसारीक दायज थळ आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हळां. चराईदेव अहोम राजवंशाची पयली राजधानी आशिल्ली आनी अहोम राजवंशाचे लोक आपल्या पूर्वजांच्या अवशेशांक आनी तांचे मोलादीक सामान मैदामांत दवरताले अशें प्रधानमंत्र्यांनी ह्या थळाचे म्हत्व सांगतना सांगले. देश आपले संस्कृतीचो अभिमान बाळगूनच प्रगती करपाक शकता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळें. हे संबंधात भारतात यत्न चल्ल्या ताची रुजवाड घालतना प्रधानमंत्र्यांनी परियोजन परीचो उल्लेख केलो. हाचो अर्थ पब्लीक आर्ट ऑफ इंडिया असो आसा. ही परियोजन भौशीक कलेक लोकप्रिय करपाक आनी नव्या कलाकारांक माची मेळोवपा खातीर व्हडले माध्यम जाता अशें तांणी सांगले. रस्ते, दर्यावेळो, अंडरपासांचेर जी पेंटिंगां केल्यात ती ह्याच कलाकारांची आसात. हातूंतल्यान फकत भौशीक थळांचे सोबीतकायूच वाडना जाल्यार भारतीय संस्कृतायेचे लोकप्रिय करपा खातीर मजत जाता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. हतकरघा उद्देगा संबंधीत ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी उलोवप केले. फुडल्या महिन्याच्या 7 तारखेक देशांत राष्ट्रीय हरकरघा दीस मनयतले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. ओडिशाची संबलपुरी साडी, मध्य प्रदेशाची माहेश्वरी साडी, महाराष्ट्राची पैठणी, विदर्भाचे हँडब्लॉक प्रिंट, हिमाचलाची भुट्टीको शॉल तशेंच जम्मू काश्मीराची कानी शॉल हाचे उदाहरण ह्या वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी दिले. जे लोक पयली खादी उत्पादनांचो उपेग करिनाशिल्ले ते आतां अभिमानान खादी वापरतात. खादी ग्राम उद्देगाचो वेवसाय पयलेच फावट 1.5 लाख कोटी रुपया वयर जावन 400% वाडिल्ल्याचे मोदी हांणी सांगले. लोकांनी ऑलिंपिक खेळगड्यांचो उत्साह वाडोवपाची विनवणी प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार केली. हाचेच वांगडा तांणी इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिंपियडांत भारताच्या विद्यार्थ्यांनी तोखणाय करपासारखे प्रदर्शन केल्ल्यान तांची तुस्त केली. येता त्या 15 ऑगस्टाक हर घर तिरंगा अभियानात वांटेकार जावन संकेतथळाचेर बावट्यासयत एक फोटो अपलोड करचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांक केलां. हर घर तिरंगा हे अभियान बावट्याचे गुणगान गावपी उत्सव. स्वातंत्र्य दिसा निमतान जावपी भाशणा खातीर दर वर्सा प्रमाण अंदूय नागरिकांनी माय गोव जावं नमो एपाचेर सुचोवण्यो धाडपाचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलां. पॅरीस ऑलिंपिकांत भारताचे पयले पदक मनू भाकर हांणी मेळिले. आयज 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारांत तांणी 221.7 अंकांनी काशा पदक आपल्या नांवार केले. मनू ही नेमबाजीन भारताक पदक दिवपी पयली खेळगडी आसा. नेमबाजीन भारताक 22 वर्सां उपरांत पदक फावो जालां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मनू भाकर हिका जैता खातीर परबी भेटयल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 9 राज्यांनी नव्या राज्यपालांची नेमणूक केल्या. महाराष्ट्र विधानसभेचे आदले सभापती हरिभाऊ किसनराव बागडे हांची राजस्थानचे राज्यपाल म्हूण नेमणूक केल्या. त्रिपुराचे आदले उपमुख्यमंत्री विष्णुदेव शर्मा हांची तेलंगणाचे राज्यपाल म्हूण नियुक्ती केल्या. राजस्थानाचे आदले राज्यसभा खासदार ओमप्रकाश माथूर हांची सिक्कीमाचे राज्यपाल म्हूण नेमणूक केल्या. आदले केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार हांची झारखंडाचे राज्यपाल म्हूण नेमणूक केल्या. आसामाचे आदले लोकसभा खासदार रामेन डिका हांका छत्तीसगडाचे राज्यपाल म्हणून वेचल्यात. कर्नाटकाचे आदले मंत्री सीएच विजयशंकर हांका मेघालयाचे राज्यपाल म्हणून वेचून काढले. झारखंडाचे सध्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हांका महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यात. सध्याचे आसामाचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हांका पंजाबाचे राज्यपाल आनी केंद्रशासित प्रदेश चंदीगडाचे प्रशासक म्हणून नियुक्त केल्यात. सध्याच्या सिक्कीमाचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हांका आसामाचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यात. तशेंच तांकां मणिपुराचे राज्यपाल म्हणूनय अतिरिक्त ताबो दिला. आदले आयएएस अधिकारी के कैलाशनाथन हांका पुडुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर पदार नियुक्त केल्यात. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता.